आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदंडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. एक राष्ट्र एक निवडणूक संदर्भात माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीनं आज नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना अहवाल सादर केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. समितीनं सादर केलेला अहवाल 18,626 पानांचा आहे. या अहवालात सर्व संबंधित पक्ष आणि तज्ञांशी झालेल्या विस्तृत चर्चा आणि 191 दिवसांच्या संशोधनाच्या निष्कर्षाचा समावेश असल्याची माहिती कायदा आणि न्याय मंत्रालयानं दिली आहे. CAA म्हणजे नागरिकत्व सुधारणा कायदा हा नागरिकत्वाचे अधिकार देणारा असून कोणाचेही अधिकार काढून घेण्यासाठी केलेला नाही असं गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. एका वृत्तसंस्थेला मुलाखत देताना त्यांनी सांगितलं की या कायद्यामुळे अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानातून आलेल्या स्थलांतरित हिंदू, बौद्ध, जैन, शीख, ख्रिस्ती आणि पारसी शरणार्थींना भारताचं नागरिकत्व मिळेल. एनआरसी म्हणजे नागरिकांची राष्ट्रीय नोंदणी आणि सीएएचा काहीही संबंध नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. नागपूरमध्ये देशाची लॉजिस्टिक राजधानी होण्याची क्षमता असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. वर्धा जिल्ह्यात सिंधी रेल्वे इथलं ड्रायपोर्ट आणि मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क इथल्या रेल्वे टर्मिनल सेवेचं उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते आज झालं, त्यावेळी ते बोलत होते. सिंधी रेल्वे इथल्या ड्रायपोर्टवरून विदर्भातला कापूस, कापड, संत्री यासारख्या उत्पादनाची निर्यात करता येईल. विदर्भातल्या शेतकऱ्याला याचा फायदा होईल असंही ते यावेळी म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटानं संस्थापक शरद पवार यांचं नाव आणि छायाचित्र वापरू नये असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. अजित पवार गट हा प्रचारासाठी शरद पवार यांचं छायाचित्र आणि नाव वापरत असल्याच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं हे आदेश दिले. यासंदर्भात अजित पवार गटाला 2 दिवसात प्रतिज्ञापत्र सादर करायला सांगितलं असून यासंदर्भातील पुढची सुनावणी 19 मार्चला होणार आहे. शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी काँग्रेस सरकारचे दरवाजे सदैव खुले असतील असं काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान ते आज नाशिक जिल्ह्यात चांदवड इथं एका जाहीर सभेत बोलत होते. इंडिया आघाडीचं सरकार आल्यावर शेतकऱ्यांना जीएसटीमधून वगळणार असल्याचं तसंच पीक विमा योजनेची पुनर्रचना करणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं. हमीभावाचा कायदा करावा या मागणीसाठी शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आणि रामलीला मैदानावर आंदोलन करत आहेत, मात्र मोदी सरकार त्यांची दखल घेत नाही अशी टीका त्यांनी केली. यावेळी व्यासपीठावर शरद पवार आणि संजय राऊत यांच्यासह काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते. महामार्गांवर टोल भरण्याकरता पेटीएम फास्टॅग वापरणाऱ्यांनी दुसऱ्या बँकेचा फास्टॅग वापरावा अशी सूचना भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं दिली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं पेटीएमवर निर्बंध घातले असल्यानं पेटीएमच्या फास्टॅगमध्ये उद्यापासून रक्कम भरता येणार नाही, त्यामुळे इतर फास्टॅगची व्यवस्था न केल्यास टोलची दुप्पट रक्कम भरावी लागेल किंवा दंड भरावा लागेल. मात्र पेटीएमच्या फास्टॅगमध्ये शिल्लक रक्कम संपेपर्यंत तो वापरता येईल असं प्राधिकरणानं स्पष्ट केलं आहे. नवमतदारांसाठी मेरा पहिला वोट देश के लिए हे मतदार जागरुकता अभियान सुरू आहे. निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव असतो. यावेळी पहिल्यांदा मतदान करणार असलेल्या नवमतदारांनी या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन अभिनेता सुबोध भावे यांनी केलं आहे.
भारतीय लोकशाहीतील सगळ्यात मोठा उत्सव लोकसभेच्या निवडणुका लवकरच जवळ येत आहेत आणि यावर्षी मला खात्री आहे की अनेक तरुण आणि तरुणी पहिल्यांदाच मतदान करणार असतील, त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी तुमचं नाव मतदार यादीत नोंदवलं जाणं आवश्यक आहे. त्यामुळे आजच तुम्ही लगेच निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरती जा आणि नवीन मतदार म्हणून स्वतःची नाव नोंदणी करा, कारण या लोकशाहीच्या सगळ्यात मोठ्या उत्सवात तुमचा सहभाग असणं खूप महत्वाचं आहे. भारतीय लोकशाही चिरायू हो.
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत आज मुंबई संघानं 42वा विजय नोंदवला असून अंतिम सामन्यात मुंबईच्या संघानं विदर्भ संघाचा 169 धावांनी पराभव केला. विजयासाठीचे 538 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेला विदर्भाचा संघ 368 धावात गारद झाला. या सामन्यात विदर्भ संघानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं. मुंबईनं आपल्या पहिल्या डावात 224 धावा केल्या. त्याला प्रत्युत्तर देताना विदर्भाचा पहिला डाव केवळ 105 धावांमध्ये संपुष्टात आला होता. मुंबईनं आपल्या दुसऱ्या डावात 418 धावा करत विदर्भ संघापुढे विजयासाठी 538 धावांचं आव्हान दिलं होतं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.